पहिले इतिहास अध्याय 26 द्वारपालांचे गट हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: आसाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या, मेशेलेम्याला पुत्र होते, जखऱ्या हा त्यातला मोठा, यदियेल दुसरा, जबद्या तिसरा, यथनियेल चौथा, एलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेने सातवा, ओबेद अदोम याची अपत्ये, शमया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा, अम्मीएल सहावा, इसाखार सातवा, पौलथय आठवा. देवाची ओबेद अदोमावर खरोखरच कृपादृष्टी होती. शमया हा ओबेद अदोमाचा पुत्र, त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती. अथनी, रफायल, ओबेद एलाजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमयाचे पुत्र. एलजाबादचे भाऊबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते. हे सर्व ओबेद अदोमाचे वंशज, त्याची अपत्ये, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवास मंडपाच्या सेवेत बलवान व पराक्रमी होते. ओबेद अदोमाचे एकंदर 62 वंशज होते. मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून 18 जण होते. ते सर्व पराक्रमी होते. मरारीच्या वंशातला होसा शिमरीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते. हिलकिया दुसरा, तबल्या तिसरा, जखऱ्या चौथा, होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून 13 जण होते. यांना द्वारपालांच्या गटावर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते. एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यामध्ये वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता. शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली. ओबेद अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीज वस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद अदोमाच्या मुलांकडे आले. शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते. पूर्वेला 6 लेवी, उत्तरेला प्रतिदिनी 4, दक्षिणेला प्रतिदिनी 4 आणि भांडाराच्या रक्षणासाठी 2 जोड्या होत्या. पश्चिमेकडील शिवारावर 4 जण पहारा देत, 4 जण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि 2 शिवारात असत. हे द्वारपालांचे वर्ग होते. कोहराचे वंशज आणि मरारीचे वंशज यांनी ते भरले होते. देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातल्या अहिया हा प्रमुख होता. लादान हा गेरशोनाच्या वंशातील, यहिएली हा लादानाच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता. जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहिएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते. अमरामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळातून सुद्धा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. मोशेचा पुत्र गेरशोम याचा पुत्र शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा नायक होता. अलीयजराकडून त्याचे भाऊबंद अलीयजराचा पुत्र हा राहब्या होता. राहब्याचा पुत्र यशया, यशयाचा पुत्र योराम, योरामाचा पुत्र जिखरी आणि जिखरीचा पुत्र शलोमोत दाविद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोत आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते. युद्धात मिळालेल्या काही लुटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली. शमुएल संदेष्टा, किशाचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुएचा पुत्र यवाब यांनी परमेश्वरास समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोत आणि त्याचे भाऊबंद करत असत. इसहाराच्या वंशजांपैकी कनन्या व त्याचे अपत्ये इस्रायलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायाधीश होते. हेब्रोनी वंशातला हजब्या व त्याचे भाऊबंद 1700 शूरवीर यार्देनेच्या अलीकडे पश्चिमेस परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्रायलावर देखरेख करत होते. हेब्रोनी यांच्या वंशातला यरिया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता. त्याच्या घराण्यावरून त्याची मोजणी केली. दाविदाच्या राज्याच्या कारकिर्दीच्या 40व्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली. आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे 2700 नातलग यरियाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज साठी रौबेनी, गादी आणि मनुष्यचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे 2700 जण दाविदाने नेमले.